दुसरे राजे अध्याय 3 यहुदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी अहाबाचा मुलगा योराम शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 12 वर्ष राज्य केले. यहोरामाने परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट अशी कृत्ये केली, पण आपल्या आई वडिलांसारखे त्याने केले नाही. त्याने त्याच्या वडिलांनी बाल मूर्तीच्या पूजेसाठी केलेला स्तंभ काढून टाकला. असे असले तरी नबाटचा मुलगा यराबाम, ज्याने इस्रायलास पाप करायला लावले, त्याच्या पापास तो चिकटून राहिला, ती त्याने सोडली नाही. आता मवाबाचा राजा मेशा कळपांचा धनी होता. तो इस्रायलाच्या राजाला 100,000 मेंढ्या आणि 100,000 इडके लोकरीन सुद्धा देत असे. पण अहाबाच्या मृत्यूनंतर मवाबाच्या राजाने इस्रायलच्या राजा विरुद्ध बंड केले. त्यावेळेस राजा योराम शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्रायल लोकास एकत्र केले. यहुदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने असा निरोप पाठवला की मवाबाच्या राजाने माझ्या विरुद्ध बंड केले आहे, तू माझ्या बरोबर मवाबा विरुद्ध लढाईला येशील काय? यहोशाफाटाने सांगितले, होय, मी जरूर येईन. जसा तू तसा मी, जसे तुझे लोक तसे माझे लोक, जसे तुझे घोडे तसे माझे घोडे. नंतर तो बोलला, कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे? त्यावर अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने, असे यहोशाफाटाने सांगितले. मग इस्रायलचा राजा यहुदा आणि अदोमच्या राजा बरोबर चालत 7 दिवसाच्या वाटेचा फेरा केल्यावर तिथे त्यांच्या सैन्याला, घोड्यांना तसेच त्यांच्या बरोबरची जनावरे याकरता पाणी सापडले नाही. तेव्हा इस्रायलाचा राजा यहोराम म्हणाला, हे काय आहे? मवावांच्या हातून पराभव पत्करावा म्हणून परमेश्वराने आम्हा 3 राजांना एकत्र आणले काय? परंतु यहोशाफाट म्हणाला, ज्याच्याकडून आपण परमेश्वराचा सल्ला घ्यावा असा येथे परमेश्वराचा एखादा संदेष्टा नाही काय? तेव्हा इस्रायलाच्या राजाच्या एका सेवकाने उत्तर दिले, शाफाटाचा मुलगा अलिशा इथेच आहे, जो एलियाच्या हातावर पाणी घालत असे. यहोशाफाट म्हणाला, परमेश्वराचे वचन त्याच्या सोबत आहे. तेव्हा इस्रायलाचा राजा व यहोशाफाट आणि अदोमाचा राजा खाली त्याच्याकडे गेले. अलिशा इस्रायलाच्या राजाला म्हणाला, तुझे माझे काय आहे? तू आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा. तेव्हा इस्रायलचा राजा अलिशाला म्हणाला, नाही, कारण परमेश्वराने आम्हा 3 राजांना एकत्र आणले यासाठी की मवाबाकडून आम्ही पराभूत व्हावे. अलिशा म्हणाला, ज्या परमेश्वराच्या सान्निध्यात मी उभा आहे तो सैन्यांचा परमेश्वर जिवंत आहे. जर यहुदाचा राजा यहोशाफाट याच्या उपस्थितीचा मी आदर केला नसता तर खरोखर मी तुझी दखल घेतली नसती व तुझ्याकडे पाहिलेही नसते. तेव्हा आता एखादा वीणावादक माझ्याकडे आणा. आणि असे झाले की वीणावादक वाजवत असता परमेश्वराचा हात अलिशावर आला. मग अलिशा म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, या कोरड्या नदीच्या खोऱ्यात जागोजागी खणून ठेवा, कारण परमेश्वर असे म्हणतो, तुम्हास वारा पाऊस काही दिसणार नाही, पण तरीही हे खोरे पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही प्याल. तुम्ही व तुमच्या जनावरांनाही पाणी मिळेल, कारण हे तर परमेश्वराच्या दृष्टीने सोपे आहे. तो तुम्हास मवाबांवरही विजय मिळवून देईल. प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त असलेल्या अशा निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल. पाण्याचे झरे विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करून चांगल्या शेतांची नासाडी कराल. मग सकाळी अर्पणाच्या वेळी अदोमाच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि देश पाण्याने भरला. राजे आपल्यावर हल्ला करायला आले आहेत हे मवाबाच्या लोकांनी ऐकले तेव्हा त्यांनी आपल्याकडच्या युद्धात उतरता येण्याजोग्या सर्व पुरुषांना एकत्र केले. युद्धासाठी सज्ज होऊन ते सीमेवर जाऊन थांबले. ते लोक त्या दिवशी भल्या पहाटे उठले तेव्हा उगवत्या सूर्याची लाली पाण्यात प्रतिबिंबित होती. मवाबी लोकास त्यांच्या विरुद्ध दिशेला असलेले पाणी दिसले असता ते त्यांना रक्तासारखे लाल दिसले. ते म्हणाले, हे रक्त आहे. या राजांची नक्कीच आपापसात लढाई झालेली दिसते. त्यांनी परस्परांना मारले. तर आता मवाब्यांनो, त्यांना लुटायला चला. मवाबी लोक इस्रायलांच्या छावणीपाशी आले असता इस्रायल लोकांनी बाहेर येऊन मवाबी सैन्यांवर हल्ला केला. तेव्हा मवाबी लोक पळत सुटले व इस्रायल लोक त्यांच्या प्रदेशातही त्यांना मारत गेले. इस्रायल लोकांनी त्यांची नगरे उद्ध्वस्त केली. त्यांच्या प्रत्येक शेतात दगडांचा मारा करून ते बुजवले. त्यांनी पाण्याच्या सर्व विहिरी बुजवल्या व सर्व चांगली झाडे तोडून टाकली. फक्त कीर हरेस मध्ये त्यांनी त्यांचे दगड राहू दिले. पण कोफण चालवणाऱ्या सैन्यांनी त्या नगरावर हल्ला केला. या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाचा राजा मेशाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी 700 निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमाच्या राजाला तो मारायला निघाला. पण त्यास ते जमले नाही. मग मवाबाच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले जो त्यानंतर त्याच्या गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बली दिला. तेव्हा इस्रायलावर मोठा कोप झाला. मग ते मवाबाचा राजा मेशा याला सोडून आपल्या देशात परत आले.